शुभम करोति कल्याणम् आरोग्यम् धन सम्पदा शत्रु बुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार काली कुंडल मोतीहार दिव्याल पाहुन नमस्कार दिवा लवला देवा पाशी उजेर पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व देवांच्या पायाशी तिळाच तेल कापसाची वाद दिवा जळो मध्यंदात घरातली रपिडा बाहेर जाऊ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या धनाला उदंड आयुष्य लागो.